கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாப சமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதா வீதராகோ விசேஷச்ச ஸ்ரீகுரு பாது மாம் பவே ஞானேஷாங்க்ரி சரோஜலுத்த மதுப ஸ்வாமி ஸ்வரூபாங்கிதா சந்தானான்வசனானுபூதி பதிக சாக்ஷி ஸ்வயம் காபடி கார்ஹஸ்தே கில ஏகநாத சத்ருஷோ வ்ருத்தௌ துகாராமவத் ஸோஹம் யோகரதம் க்ருதார்த்த சரிதம் வந்தே யதிம் மாதவம். ஹரி ஹரி. आज आपल्या आनुषंगिक साधनेचा दिवस, आज या महिन्यातला चौथा शनिवार, आपण आनुषंगिक साधना करणार आहोत. तो अभंग मी वाचून दाखवतो. दोन वर्षांपूर्वी 2012 साली गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही साधना मी घेतलेली होती, ती आपण परत करणार आहोत. सद्गुरु स्वरूप भाविता चिन्मय नाशतसे भय जन्म मृत्यू. जन्म मृत्यू भय नाशोनिया जाता वृथा देहाहंता कळो येते. कळो येते भव असत्य निभ्रांत चिंतिता संतत गुरुवाक्य. गुरुवाक्य चिंतनी तत्वमसी ठेवा सोहम हंस भावा दृढ करी भाव नादानुसंधानी मन प्राण गगनी लय पावे. चित गगनी लय पावता उन्मन ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी लोपता बोधा पडे मिठी सद्गुरुपदी भेटी अखंडित घडताची शांती तेची ते विश्रांती मकरंदासी. अशा प्रकारचं हे काव्य आहे. या काव्याच्या आधाराने आपण साधना करणार आहोत. आपण काय करणार आहोत ते मी प्रथम तुम्हाला सांगतो. चिन्मय जे चित्त स्वरूप, ज्ञान स्वरूप असं जे सद्गुरूंचं रूप आहे, त्याची भावना आपण करणार आहोत. त्याच्यासंबंधी आपण थोडा वेळ चिंतन करणार आहोत. साधारणपणाने एक 4-5 मिनिटं आपण सद्गुरु स्वरूप भाविता चिन्मय या पदावर चिंतन करणार आहोत. त्याचा परिणाम नाशतसे भय जन्म मृत्यू. सद्गुरूंच्या चिन्मय स्वरूपाचं चिंतन करत असताना जन्म आणि मृत्यू याच्या भयाचा नाश होतो. जन्म मृत्यूच्या भयाशीच देहाहंता जडलेली आहे, त्यामुळे जन्म मृत्यू भय नसत संपत याचा अर्थ वृथा म्हणजे खोटी असलेली देहाहंता आपण कशा प्रकारे बाळगून होतो. ते लक्षात येत. साधारणपणाने 5 मिनिटं आपण देहाहंता कशी असत्य आणि भव प्रत्यय देखील कसा असत्य आहे यासंबंधी थोडं चिंतन करणार आहोत. कळो येते भव असत्य निभ्रांत चिंतिता संतत गुरुवाक्य. आणि मग गुरुवाक्य जे आहे त्या गुरुवाक्याचं आपण चिंतन करणार आहोत. गुरुवाक्य तत्वमसी असं आहे, ते परमात्म तत्वच तू आहेस अशा प्रकारे सद्गुरु सांगतात. त्यामुळे तत् म्हणजे तो परमात्मा, त्वम म्हणजे तू अर्थात जीव, हे एकरूप कसे हे जे सद्गुरु समजवून सांगतात त्या पद्धतीने आपण चिंतनच करणार आहोत 5-1 मिनिटं. गुरुवाक्य चिंतनी तत्वमसी ठेवा सोहम हंस भावा दृढ करी. या तत्वम असी गुरुवाक्याला शिष्याचा स्वाभाविक प्रतिसाद तो मी आहे, सोहम अहम सहा हमसा अशा पद्धतीचा राहतो. त्यामुळे या तत्वम असी या गुरुवाक्याच्या उपदेशाला आपण तो मी आहे अशा भावानी अत्यंत समाधानानी आपण परमात्म स्वरूप आहोत असा भाव त्या भावाचं आपण चिंतन करणार आहोत 5-1 मिनिटं. दृढ करी भाव नादानुसंधानी. आता हाच सोहम भाव हा नाभीपासून ब्रह्मरंध्रामध्ये जो अंतरपवन किंवा अंतरश्वास आपला खेळतो त्या अंतरश्वासावर मनासह सोहमचं आलंबन धरून त्याचा जो सूक्ष्म नाद अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरूंनी दाखवलेला असतो त्या नादाचं अनुसंधान ठेवत सोहम भावाचा आपण अभ्यास करणार आहोत. साधारणपणाने 10-15 सोहमचे श्वास अशा प्रकारे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मन प्राण गगनी लय पावे असे काही श्वास घेऊन झाल्यानंतर आपलं मन आणि प्राण हे दोन्हीही सोहम भावासकट या मस्तकाच्या प्रांतामध्ये प्रदेशामध्ये आपण ठेवून देणार आहोत. त्या ठिकाणी मनाचा आणि प्राणांचा लय होतो. चितगगनी लय पावता उन्मन ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी लोपे. त्या ठिकाणी मनाचा लय झाल्यानंतर ध्याता आपल्या स्वतःला विसरून त्या ठिकाणी ध्येय स्वरूप परमात्म्याशी एकता पावतो. ध्येय ध्याता ध्यान या 3 गोष्टी त्या ठिकाणी उरत नाहीत. लोपता त्रिपुटी बोधा पडे मिठी गुरुपदी भेटी अखंडित. अखंडित भेटी घडताची शांती तेचिते विश्रांती मकरंदासी. अशा प्रकारे पुढचं ध्यान आपण करणार आहोत. आपण सर्व डोळे मिटून बसूया. आपल्या सद्गुरूंना आपल्या मनश्चक्षूंसमोर आपण आणूया मोठ्या प्रेमाने, मोठ्या भावाने, कृपाळू ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरूंच्या मोहक आनंद देणाऱ्या समाधानात नेऊन ठेवणाऱ्या संगतीची आपण थोडी आठवण करू. आपल्या प्रत्येकापाशी तशी आठवण आहे. जणू तो प्रसंग आताच घडतोय अशी आठवण करू. गुरु म्हणजे ज्ञान, वैराग्य आणि भजन. स्वधर्म, कर्म आणि साधन. कथा, निरूपण, श्रवण, मनन. नीती, न्याय, मर्यादा. असे सद्गुरू अखंड मंडला कार असो विश्व, चराचर विश्व ज्यांनी व्यापलेलं आहे त्याच्या आत बाहेर ते नटून राहिलेले आहेत. तसंच अखंड मंडलाकार चराचर विश्व ज्यांनी व्यापलेलं आहे त्या परमात्म्याला जे दाखवतात असे आनंद स्वरूप आनंद स्वरूपाची प्राप्ती करून देणारे प्रसन्न ज्ञान स्वरूप निज बोधानी युक्त ज्यांचा अंतर्यामी बोध आहे असे त्या रूपानीच जे ओळखले जातात असे योग्यांचे ही योगी भवरोगावर इलाज करणारे भवरोग दूर करणारे कृपाळू दयाळू स्नेह देणारे शिष्यांचे संरक्षक द्वंद्वरहित एकमेवा द्वितीय अविनाशी परमात्म्याशी एकरूपता साधलेले ज्ञान स्वरूप चैतन्य मात्र ब्रह्माशी तदाकार असलेले सद्गुरु स्वरूप भाविता चिन्मय मी बोलतो आहे याचं कारण तुमच्या चिंतनाला मदत व्हावी अविनाशी आणि चिन्मय स्वरूप असणारे आणि अविनाशी आणि चिन्मय रूपाचाच उपदेश करणारे सद्गुरूंच्या अविनाशी आणि चैतन्यमय चिन्मय स्वरूपाचं चिंतन करता करता चिंतनीय वस्तूशी चित्ताची समरसता होते चिंतन करणाऱ्याचा देखील देह मी हा भाव नाहीसा व्हायला सुरुवात होते. कारण देह जड आहे, देह विनाशी आहे, चित्त अविनाशी चैतन्याच्या भावामध्ये निमग्न आहे. त्यामुळे जड विनाशी अशा देहभावाचा सहजच विसर पडतो. आपल्याही देहाच्या आत तेच अविनाशी आणि चिन्मय तत्व भरून राहिलेलं आहे. याचा प्रत्यय चिंतनाच्या तीव्रतेमुळे येतो. देहाच्या बुडाशी शुद्ध जाणीव स्वरूप चैतन्य मात्र अविनाशी असं जे चिन्मय परमात्म तत्व गुरुतत्व आहे त्याच्या तुलनेमध्ये देहाहंताच खोटी वाटू लागते, व्यर्थ वाटू लागते. देहच जाणारा म्हणून रूपाचा देखील नाश होतो. रूपाची अहंता, बुद्धीची अहंता, सत्तेची अहंता, मानाची अहंता, संपत्तीची अहंता, घर दार, पती पत्नी मुलं यांच्यावरील अहंता आणि ममता या देहाच्या बुडाशी शुद्ध जाणीव स्वरूप चिन्मय अशा अधिष्ठानाच्या तुलनेनी वृथा किंवा वरवरच्या गोष्टी राहतात. मृत्यू देहाला, त्यामुळे जन्म मृत्यूचं भय सद्गुरु स्वरूपाच्या चिंतनानी जसं नाहीस होतं तसं देहाची वृथा अहंता देखील गळून पडते. आपली पडलेली पहावी चिंतनाने. देहभाव किंवा देहाहंता जशी गळून पडेल तसं देहाच्या भोवती असणारं देह संबंधित विश्व देखील, संसार देखील आपोआपच गळून पडला पाहिजे. कैची माता, कैचा पिता, कैची भगिनी, कैचा भ्राता स्त्री पुत्रादी कळत्र सर्व हेतु जाण मायेची अवघी सोयरी सुखाची म्हणून घर दार संसार सर्वांवरची ममता गळून पडलेली बघा. खरी खुरी चिंतनानी गळून पडू दे. म्हणून देहानी असलेला मी असत्य, देहाशी संबंधित संसार असत्य, नाशिवंत आणि तू परमात्मा असं सांगणारं गुरुवाक्य सत्य ऐक शिष्या येथींचे वर्म सद्गुरु सांगतायत स्वये तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा या गुरुवाक्याचं आता आपण चिंतन करणार आहोत. ओम म्हणजे सत, अविनाशी, अधिष्ठानभूत, शाश्वत, जन्म मरण रहित, असा परमात्मा. चित म्हणजे चैतन्य मात्र, ज्ञान मात्र, जाणीव रूप परमात्मा, अविनाशी जाणीव, अधिष्ठानभूत चैतन्य, एकमेवा द्वितीय म्हणून आनंद रूप परमात्मा. ओम अथवा श्रीम याचा अर्थ एवं गुण विशिष्ट परमात्मा, सत चित आनंद स्वरूप. सद्गुरूंना मनश्चक्षून समोर ठेवलेलं आहे, ते आपल्याला सांगतायत की ते परमात्म तत्वच तू आहेस. अविनाशी, अधिष्ठानभूत, चैतन्य मात्र, जाणीवरूप, आनंद स्वरूप परमात्माच तू आहेस. तत्त्वम् तू याचा अर्थ आपल्या ठिकाणी असणारी जाणीव शक्ती, शुद्ध जाणीव. एवं गुणविशिष्ट परमात्माच मी असा आपला त्याला प्रतिसाद आहे. आपण अविनाशी, अधिष्ठानभूत, चैतन्य मात्र, जाणीवरूप, आनंदरूप परमात्मा आहोत. तोच मी आहे, ते परमात्म तत्वच मी. अर्थात परमात्म तत्वाची आणि माझी एकरूपता असेल तेव्हा मी हा शब्दच नसेल. आहे ते एक परमात्म तत्व सहा. ओम तत्त्वम् सोहम सहा. आता सांगितलेल्या तर्काप्रमाणे एक 4-5 मिनिटं तुम्ही चिंतन करा. जितकं तुमचं चिंतनाचं आवर्तन होईल त्यानंतर पुढचं आवर्तन तितका निश्चयाने सोहम बोध तुमच्यामध्ये ठसू दे. गुरुवाक्य चिंतनी तत्वमसी ठेवा, सोहम हंस भावा दृढ करी. सोहम भाव, सघोष सोहमचे श्वास घेत मध्यमेतून 10-12 श्वास घेत प्रत्येक श्वासागणिक दृढ करायचा आहे. श्वास घेत असताना नाभीस्थानापासून सो असं म्हणत आपण परमात्म्याला चिदाकाशात भेटायला जातो आहोत. पाठीच्या मणक्याच्या बाजूनी क्षण, 2 क्षण 4 क्षण श्वास रोधून चिदाकाशात परमात्म भावनेनी थांबून राहतो आहोत. परमात्म्याशी भेट होऊन आणि हम म्हणत आपल्या मूळ ठिकाणी परत येतो आहोत. हे श्वास मध्यमेतून किंवा सुषुम्ना नाडीतून घ्यायचे. 1-2 श्वास घेऊन झाले की एक साधा श्वास घेऊन जोरात सोडला तरी चालेल आणि मग परत अशा प्रकारे घेतले तरी देखील चालतील. नासिका शेवटच्या सोहमच्या श्वासाबरोबर गगनामध्ये जाऊन थांबा, परमात्म्याशी एक रूपता साधा आणि तसेच थांबून राहा. श्वास रोधलेला, तुमची जाणीव परमात्म्याशी एकरूप झालेली, सच्चित आणि आनंद सुखाशी तुम्ही समरस झालेले तुमच्या मस्तक आकाशात. श्वास रोधलेला, तुम्ही थांबलेले आणि मग श्वास हळूहळू जेव्हा सुटायचा तेव्हा सुटो. मुद्दाम खूप वेळ दाबून धरू नका, पण तुम्ही मात्र आता त्या ठिकाणी थांबा परमात्मा भावनेनी. आता मनानी उरूच नका. आता तुमची जाणीव परमात्मा होऊन थांबू देत. तुम्ही ध्येयाशी समरस होऊनच थांबलेले आहात. श्वासाकडे दुर्लक्ष आहे, श्वास सहज गतीने चाललेला आहे. आता सोहम श्वासावर नाही. ध्येयाशी ध्याता तन्मय झालेला आहे. कुठल्याही शब्दाचा उच्चार नको. अन्य अवांतर विचार तर उठायला संधीच नाही. हा आत्ताचा क्षण संपला म्हणताना परत तुम्ही चालू क्षणातच आहात. पुढचा क्षण आला. तुमची सगळी जाणीव सोहम भावानी चिदाकाशात एकवटलेली, अर्थात मस्तकाच्या खाली देह जणू नाहीच आहे. तुम्ही चिद्गगनामध्ये आहात. हा क्षण संपला की पुढचा क्षण हजरच आहे. आत्ताचं ध्यान तुम्हाला जे करायचं आहे ते असंच करायचं आहे. साक्षी वगैरे काही नाही. तुम्ही तिथे एकरूप साधून आहात आणि मनाला संधीच द्यायची नाही. मनायया बाहेरिलीकडे यावयाची सावया सवे मोडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे. आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आता कशाचं चिंतन नाही. सच्चिदानंद पदाचंही नाही. तुम्हाला ते माहीत आहे की तुम्ही सच्चिदानंद होऊन राहिलेले आहात. भगवत रहा आणि परमात्म्यातच रहा. एकदा असं ध्यान करा की साक्षीत्व देखील नाही, चिदाकाशात परमात्म्याशी एकरूपता आहे आणि क्षणामागून क्षण तुम्ही ते सांभाळत आहात. ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन. त्याच्याशी समरस. तिथं जर अवांतर विचार एखादा उठत असेल तर ताबडतोब नाहीसा करा. तुमची जाणीव सोहम भावानी चिदाकाशात नेऊन ठेवलेली आहे, त्या जाणीवेतच राहा. आता ध्यान देखील नाहीये, तुम्ही ध्येयाशी समरस आहात. मन जर बाजूला ओढत असेल तर त्याचा समाचार घ्या आणि परत तिथं स्थिर राहा. हे गुरु शिष्याची गोठी की पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. तिथं स्थिर राहण्यासाठी कधी कधी किंचित श्वासनिरोधाची आवश्यकता भासते. अशा वेळेला सूक्ष्म श्वास घ्या, रोधून धरा, स्थिर राहा. ब्रह्मात्मैक्य भावात मुद्दामहून श्वास सोडू नका, तो हळूहळू सुटेल. थोड्या वेळाने परत घ्या, परत थांबून राहा. ध्याता, ध्यान आणि ध्येय हे ध्येयाशी तदाकार झाल्यावर वेगळेपणाने उरत नाहीत. याला त्रिपुटी लोप असं म्हणतात. या त्रिपुटी लोपाच्या पश्चात तुम्ही बोधामध्ये राहता. तेच सद्गुरूंचे पाय आहेत. सद्गुरूंच्या पादपद्मीस तुम्ही स्थिर आहात. त्या ठिकाणीच अखंडित शांती आहे, तिथंच खरी विश्रांती आहे. या ध्यानातून हळूहळू आपल्याला खाली यायचंय. एक दीर्घ श्वास सोडून द्या. साधे दोन तीन दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. चिदाकाशात परत एकदा क्षणभर लक्ष देऊन थांबा. आणि या ब्रह्मबोधामध्ये ब्रह्मच होऊन हरी हरी डोळे उघडायला हरकत नाही. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या डोळ्याला हरी हरी कपाळाला गालाला हलकेच स्पर्श करत डोळे उघडायला हरकत नाही. सद्गुरु स्वरूप भाविता चिन्मय नाशतसे भय जन्म मृत्यू. जन्म मृत्यू भय नाशो निया जाता वृथा देहा हंता कळो येते भव असत्य निभ्रांत चिंतिता संतत गुरुवाक्य. गुरुवाक्य चिंतनी तत्वमसी ठेवा सोहम हंस भावा दृढ करी भाव नादानुसंधानी मन प्राण गगनी लय पावे. चित गगनी लय पावता उन्मन ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी लोपता त्रिपुटी बोधा पडे मिठी गुरुपदी भेटी अखंडित. अखंडित भेटी घडताची शांती तेची ते विश्रांती मकरंदासी. अशा प्रकारचं हे काव्य होतं आणि त्याच्यावर आपण साधना केली. हरी ओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.